आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातल्या 210 पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं विशेष आमंत्रण. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत नियमांमध्ये बदल. क्रीडा क्षेत्राला निधी देऊन आंतरराष्ट्रीय क्रीडापटू घडवणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. आणि आज उद्या आणि परवा नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता. आता सविस्तर बातम्या. देशातील 28 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून 210 पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आपापल्या गावात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि सामूहिक उपक्रम राबवून सुधारणा घडवणाऱ्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं आहे. यात महिला प्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. हर घर नल जल योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि इंद्रधनुष अभियानात या प्रतिनिधींनी भरीव कार्य केलं असल्याचं पंचायती राज मंत्रालयानं म्हटलं आहे. या प्रतिनिधींचा उद्या एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असून आत्मनिर्भर भारत विकसित भारत की पहचान अशी यंदाची संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सभासार या एप्लिकेशनचं उद्घाटनही यावेळी करण्यात येईल. दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील भजेपार स्मार्ट ग्रामपंचायतीचे उपक्रमशील सरपंच तथा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार यांना स्वातंत्र्यदिन राष्ट्रीय परेड सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्यासाठी भारत सरकारकडून मानाचं निमंत्रण प्राप्त झालं आहे. याचं श्रेय त्यांनी सर्व गावकऱ्यांच्या मेहनतीला दिलं आहे.
सर्वात आधी माझ्या संपूर्ण भजेपार ग्रामवासियांना या गोष्टीचं श्रेय देण्याचा प्रयत्न करेन. कारण माझ्या ग्रामपंचायत भजेपारमध्ये मागील 2 वर्षांमध्ये ग्रामस्थांनी जे काही लोकसहभाग, श्रमदान आणि गावाच्या विकासासाठी जो प्रयत्न केला, जे ग्रामपंचायतीला सहकार्य केलं, त्याच्यामुळेच मागील 2 वर्षांमध्ये भजेपार ग्रामपंचायतीला एकंदरीत 1,10,00,000 पारितोषिक मिळालेले आहे. आणि या सर्व कामांची दखल म्हणूनच केंद्र सरकारने आम्हाला निमंत्रित केलं आहे. आणि ही माझ्यासाठीच नव्हे तर संपूर्ण भजेपार ग्रामवासियांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे.
हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे 3 दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकवून या अभियानात सहभाग घेतला. हे अभियान आता लोकचळवळ बनली असून ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात नमूद केलं. या अभियानाअंतर्गत अनेक केंद्रीय मंत्री आणि राजकीय नेते आपल्या निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून या देशभक्ती मोहिमेत सहभागी झाले. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही दिल्लीत शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवून स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली अर्पण केली. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनौ इथं झालेल्या तिरंगा रॅलीत सहभागी झाले होते. दरम्यान हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत इतरही अनेक उपक्रम राबवले जात आहेत. ठिकठिकाणी निघालेल्या तिरंगा फेऱ्यांमध्ये नागरिक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत. या अभियानाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं आज 0 मैल फ्रीडम पार्क इथं तिरंगा कॅनव्हास उपक्रम राबवण्यात आला. उपक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 150 अधिक चित्रकारांनी तिरंगा कॅनव्हास साकारले. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातील पीएम श्री जिल्हा परिषद शाळा कामरगाव यांच्या वतीनं हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज स्वच्छता जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा घेतली. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर हर घर तिरंगा अभियानाच्या अंतर्गत स्वातंत्र्याचा उत्सव स्वच्छतेसोबत कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याशिवाय आज नशामुक्तीची शपथ घेण्यात आली. चंद्रपूर मनपातर्फे उद्या 14 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत सकाळी 9 वाजता प्रियदर्शनी चौकी इथून बाईक रॅलीचं तसंच संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जयंतीनिमित्त 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता गांधी चौक इथून पालखी मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं आहे. देशाच्या 79व्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून तीनही सशस्त्र दलांनी तसंच तटरक्षक दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राष्ट्रीय छात्रसेनेनं देशभरात 142 ठिकाणी विशेष वाद्यवृंद सादरीकरणाचं आयोजन केलं आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या गौरवार्थ तसंच देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी 15 ऑगस्टला संध्याकाळी हे सादरीकरण केलं जाणार आहे. भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील देखभाल कमांड मुख्यालयातर्फे देशाच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुक्रवारी फुटाळा तलाव इथं देशभक्तिमय तिरंगा संगीत संध्या आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वाजता आयोजित या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक सशस्त्र दलांचं शौर्य ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा गौरव करण्यात येईल. भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत नियमांमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयानं काही सुधारणा केल्या आहेत. एखाद्या ओसीआय नागरिकाला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली असेल किंवा 7 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाच्या शिक्षेसाठी आरोपपत्र दाखल झालं असेल तर त्या व्यक्तीचं परदेशस्थ नागरिकत्व रद्द केलं जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ओसीआय कार्डधारक नागरिकांचा गुन्ह्यांमध्ये अथवा देशविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर गृह मंत्रालयानं नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं भारतीय सांख्यिकी संस्थेसोबत डेटा आधारित नाविन्यपूर्ण संशोधनासाठी 5 वर्षांचा करार केला आहे. प्राधिकरणाच्या उपमहासंचालक तनुश्री देव बर्मा आणि भारतीय सांख्यिकी संस्थेच्या बंगळूर केंद्र प्रमुख बी एस दयासागर यांनी या करारावर स्वाक्षरी केली. या कराराद्वारे आधार संबंधित व्यवहारांना अधिक बळकटी दिली जाईल तसंच त्यांची सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवली जाईल.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बदलत्या काळानुसार मातीवरील कुस्ती आता मॅटवर खेळायला सुरुवात झाली आहे. मातीवरील कुस्तीला महत्व असलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर मॅटवरील कुस्तीला महत्व आहे. त्यामुळे येत्या काळात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यासाठी क्रीडा क्षेत्राला पुरेपूर निधी घेऊन सक्षम करण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. विभागीय क्रीडा संकुलात आज कुस्ती मॅट आणि इतर क्रीडा साहित्याचं वितरण करण्यात आलं. अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात आली आहे. हा विकसित भारताचा संकल्प राहणार आहे. येत्या काळात विमानानेही पुण्याला जोडण्याचा प्रयत्न राहणार आहे. आज भारत प्रत्येक क्षेत्रात इतिहास घडवत असून क्रीडा क्षेत्रही मागे राहिलेलं नाही. त्यामुळे दर्जेदार क्रीडा सोयी सुविधा उपलब्ध करून अमरावतीला क्रीडा क्षेत्रात पुढे न्यायचं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज पुण्यतिथी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवी होळकर यांना आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशातून अभिवादन केलं आहे. कुशल प्रशासक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना स्मृतिदिनी त्रिवार वंदन असं मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणाले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात अहिल्यादेवी या कर्तृत्व नेतृत्व आणि दातृत्वाचं मूर्तिमंत प्रतीक होत्या. त्यांचं सेवाभावानं ओतप्रोत असं सामाजिक परिवर्तनाचं अतुलनीय कार्य आजही प्रेरणादायी आहे अशा शब्दात अहिल्यादेवींना अभिवादन केलं आहे. अत्यंत कुशल प्रशासक उत्तम संघटक न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेल्या लोककल्याणकारी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. आज राष्ट्रवादीच्या वतीनं मंडल यात्रा भंडाऱ्यात दाखल झाली. या दरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता भंडारा शहरातून बैलबंडीनं मोर्चा काढण्यात आला. त्रिमूर्ती चौकात सभेच्या स्वरूपात या मोर्चाची सांगता झाली. रोहित पवार यांच्या नेतृत्वात भर पावसात शहरातून मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी सरकारला खडे बोल सुनावले. आज उद्या आणि परवा नागपूरसह विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात मध्ये आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात देखील विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन विभागातर्फे करण्यात आलं आहे. उद्या आणि परवा देखील असंच पर्जन्यमान राहू शकतं. यवतमाळमध्ये आज पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विदर्भ मराठवाडा सीमेवरील ईसापूर धरणाचे 3 दरवाजे 50 सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत. दरम्यान येत्या काही तासात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो तर अमरावती जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तसंच वर्धा गोंदिया नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशातल्या 210 पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचं विशेष आमंत्रण आणि भारतीय वंशाच्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या परदेशी भारतीय कार्डाबाबत नियमांमध्ये बदल. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.